आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्थसंकल्पात प्राधान्य क्षेत्रांमध्ये योग्य संतुलन राखल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पदभार स्वीकारला. मराठवाड्यातल्या सिंचन योजनांसाठी निधीची कमतरता नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. आणि पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी उमेदवारी रद्द, भविष्यात युपीएससीची कुठलीही परीक्षा देण्यास कायमस्वरूपी अपात्र. आता सविस्तर बातम्या. अर्थसंकल्पात विकास, रोजगार, कल्याणकारी योजना, भांडवली गुंतवणूक आणि आर्थिक स्थैर्य यासारख्या प्राधान्याच्या क्षेत्रांमध्ये योग्य संतुलन राखण्यात आलं आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल राज्यसभेत स्पष्ट केलं. अर्थसंकल्पाद्वारे सहकारी संघराज्य पद्धतीला पाठबळ दिल्याचं सांगून कृषी क्षेत्राचा निधी कमी केल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी 1,48,000 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. विविध उपाययोजनांमुळे कर संकलनात वाढ झाली आहे. वित्तीय तूट कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असून त्यादृष्टीनं वाटचाल सुरू आहे. अग्निवीर योजनेचा भारतीय सैन्याला लाभच होणार आहे, त्यावर राजकारण करण्याची गरज नाही असं सीतारामन म्हणाल्या. केरळ राज्य सरकारला अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याबाबत 4 वेळा पूर्व इशारा दिला होता असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत सांगितलं. एनडीआरएफची 9 पथकही राज्यात पाठवण्यात आली, मात्र राज्य सरकारनं तिथल्या नागरिकांना वेळेत सुरक्षित स्थळी हलवलं नाही. एनडीआरएफची पथकं राज्यात दाखल झाल्यावर केरळ सरकारनं सतर्क होऊन नागरिकांना हलवलं असतं तर नुकसान कमी करता आलं असतं असं अमित शहा म्हणाले. भारतात नैसर्गिक आपत्तींचा किमान 7 दिवस आधी इशारा देऊ शकणारी यंत्रणा कार्यान्वित असून ओडिशा, गुजरातसह इतर राज्यांनी याचा वापर करून नुकसान कमी करण्याचे प्रयत्न केले अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान केंद्र शासन वायनाड दुर्घटनेचा सामना करण्यासाठी केरळ सरकार आणि तिथल्या लोकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं आश्वासन शहा यांनी दिलं. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी राज्यपालांना शपथ देववली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळ सदस्य आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. शपथ सोहळ्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. मराठवाड्यातल्या सिंचनासाठी पाणी देण्यास राज्य शासनानं प्राधान्य दिलं असून मराठवाड्यातल्या सिंचन योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलं. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सिंचन प्रकल्पांसाठीच्या दृष्टीनं आवश्यक मान्यता आणि प्रशासकीय बाबी तातडीनं पूर्ण कराव्यात अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या. मराठवाड्याला पाणी देण्याबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश दिले होते, त्यानुसार पाणी दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगरमधल्या टोयोटा किर्लोस्कर प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा लाभ तर होईलच, शिवाय एकंदर भारतातील मोटर वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितलं. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड मोटर निर्मितीच्या ग्रीनफील्ड प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे देशाच्या इलेक्ट्रिक मोटर निर्मिती उद्योगात क्रांती येईल असं सांगून राज्य शासन देखील अशा वाहनांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हा करार ऐतिहासिक असल्याचं म्हणत मराठवाड्यातील चेंबर ऑफ कॉमर्स समूह या उद्योगाकरता शासनाच्या वतीनं सर्वोत्तोपरी सहकार्य करेल असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगलात आढळलेल्या विदेशी महिलेला स्थानिक नागरिकांनी मदत करून प्राणसंकटातून वाचवलं. कोकणातल्या माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या या घटनेचा हा वृत्तांत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या शनिवारी सावंतवाडी तालुक्यात रोणापाल इथल्या जंगलात एक विदेशी महिला झाडाला साखळदंडानं बांधलेल्या अवस्थेत आढळली होती. त्या महिलेच्या ओरडण्याच्या आवाजामुळे एका गुराख्यानं तिला पाहिल्यावर त्यानं याची माहिती गावात जाऊन दिली. मग पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं लाकडाची डोली करून जंगलातून सुमारे 3 किलोमीटर अंतरावरून तिला मुख्य रस्त्यावर आणलं. मूळ अमेरिकेची ती 49 वर्षीय महिला असून ललिता काई कुमार एस असं तिचं नाव आहे. तिच्या नवऱ्यानं तिला त्या जंगलात आणून साखळीनं बांधल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. 2 ते 3 दिवस ती भर पावसात त्या घनदाट जंगलात होती, त्यामुळे तिला खूप अशक्तपणा आला होता. तिला तातडीनं सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी सावंतवाडीच्या सामाजिक बांधिलकी या संस्थेच्या माणुसकीचं दर्शन झालं. या महिलेला आंघोळ घालणं, तिचे कपडे बदलणं गरजेचं होतं, त्यामुळे पोलिसांनी या संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांना विनंती केली आणि त्यांनी देखील अजिबात वेळ न दवडता रुग्णालयात धाव घेतली. त्या महिलेला आंघोळ घालून तिचे कपडे बदलल्यानंतर त्या महिलेला थोडी तरतरी आली. नंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आणि तिथून अधिक उपचारासाठी तिला आता गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलंय. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस आपलं तपासाचं काम करत आहेत. तिच्या नवऱ्यावर बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. तपास होईल, सत्य बाहेर येईल. पण एक विदेशी महिला प्राणसंकटात असताना तिच्यासाठी सिंधुदुर्गवासियांनी दाखवलेली माणुसकी मात्र खूप महत्वाची ठरली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
सौदी अरेबियात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमधल्या पदक विजेत्या भारतीय विद्यार्थ्यांचा काल मुंबईत सत्कार करण्यात आला. रियाद इथं 21 ते 30 जुलै दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जळगावच्या देवेश पंकज भैया यानं सुवर्णपदक, मुंबईच्या अविनाश बन्सल आणि हैदराबादच्या हर्षिन पोसिना यांनी रौप्यपदक, तर मुंबईच्या कश्यप खंडेलवालनं कांस्यपदक पटकावलं. केंद्रीय लोकसेवा आयोगानं पूजा केळकर याच्या विरोधात कारण दाखवा नोटीस जारी केली असून तिची प्रशिक्षणार्थी उमेदवारीही रद्द केली आहे. तसंच भविष्यात कुठलीही परीक्षा देण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरवलं आहे. आयोगाकडे असलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पूजा केळकरनं नागरी सेवा परीक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आल्याची माहिती आयोगानं पत्रकाद्वारे दिली आहे. बनावट ओळखपत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी आयोगानं याआधीही पूजा केळकरला कारण दाखवा नोटीस पाठवली होती. यूपीएससीची परीक्षा निर्धारित संख्येपेक्षा जास्त वेळ दिल्याबद्दल दोषी ठरवून ही नोटीस पाठवली होती, मात्र मुदत संपल्यानंतरही केळकरनं त्याचं स्पष्टीकरण दिलं नाही असं आयोगानं म्हटलं आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून यूपीएससी आपली प्रमाणित कार्यपद्धती आणखी निर्दोष बनवेल असं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे काल रत्नागिरी इथं इग्नाईट महाराष्ट्र या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठीची राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं आणि उपक्रम याबाबत उद्योजकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला पनवेल सत्र न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यशश्रीनं लग्न करून कर्नाटकात येण्यास नकार दिल्यानं तिची हत्या केल्याची कबुली दाऊदनं दिली आहे. आकाशवाणी पुणे केंद्रातील सहाय्यक अभियंता शरद देसाई 36 वर्षांच्या सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले. त्यांनी विविध केंद्रांवर अभियांत्रिकी विभागात काम केलं. केंद्राच्या वतीनं त्यांना काल निरोप देण्यात आला. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे यानं पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली आहे. स्वप्नीलनं या प्रकारातील जगातील सर्वोत्तम 8 नेमबाजांमध्ये स्थान मिळवलं आहे. भारतीय वेळेनुसार आज दुपारी 1 वाजता स्वप्नील नेम साधणार आहे. स्वतंत्र भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे पैलवान दिवंगत खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं यासाठी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल भेट घेतली. खाशाबा जाधव यांनी कुस्तीसाठी दिलेलं योगदान तसंच महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेबद्दलची माहिती मोहोळ यांनी मांडवीय यांना दिली. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातलं भंडारदारा धरण 90% भरलं असून धरणाच्या सांडव्यातून प्रवरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अर्थसंकल्पात प्राधान्य क्षेत्रांमध्ये योग्य संतुलन राखल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पदभार स्वीकारला. मराठवाड्यातल्या सिंचन योजनांसाठी निधीची कमतरता नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. आणि पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी उमेदवारी रद्द, भविष्यात यूपीएससीची कुठलीही परीक्षा देण्यास कायमस्वरूपी अपात्र. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.